प्रकरण 15 विश्वाचा निर्माता। केवढा अफाट हे विश्व! जमीन पाहिली तरी तिला अंत नाही, समुद्र पाहिला तर खोली आणि लांबी दोहोच्याही दृष्टीने त्यालाही अंत नाही। आकाशाची पोकळी, ताऱ्यांची संख्या, सारच अंतरहित। इतकंच काय, पण आधुनिक विज्ञानशास्त्राप्रमाणे पृथ्वी हा फक्त एक ग्रह आहे। असे अनेक ग्रह आणि प्रत्येक ग्रहाभोवती असलेले अनेक चंद्र यांची मिळून एक सूर्यमालिका तयार होते। अशा कितीतरी सूर्यग्रह मालिका अंतराळात आहेत। मोजता न येण्यासारखे या ग्रहमालिकांमधील अंतर आहे, आणि त्यांच्याही पलीकडे अनंत धूम्रवलय आहेत। जमिनीपासून धूम्रवलयापर्यंत सगळं लोखंडी गोळ्याप्रमाणे नुसते पडले आहेत असेही नव्हे, तर त्यात तेज आहे, गतिमानता आहे, बदल करून घेण्याची क्षमता आहे, नवनिर्मितीची शक्ती आहे। सहजच विचार असा येतो की हे सर्व कुणी निर्माण केलं असेल? बर, आपोआप झालं असेल का? जगात कुठलंच काही आपोआप घडत नसतं। जे कार्य म्हणून दिसतं त्याला कारण हे असतंच। सूर्याची प्रखर दीप्ती समुद्रावर आघात करते, म्हणूनच त्या पाण्याची वाफ होते। वरच्या वातावरणातील थंडीचा संसर्ग वाफेला लागतो, म्हणूनच तिचं ढगात आणि नंतर पुन्हा पाण्यात रूपांतर होतं। जलाशयावर वायूचं नृत्य चालतं, म्हणूनच त्यावर कल्लोळ उठतात। अनंत पोकळी आहे, म्हणूनच सर्व ग्रह चेंडूप्रमाणे त्यात फिरू शकतात, आणि प्रत्येक ग्रहाची विशिष्ट आकर्षण शक्ती आहे, म्हणूनच ते ठराविक कक्षेतच फिरत राहतात। जमीन जलधारांनी सुस्नात होते, म्हणूनच बीजाला अंकुर फुटतात, आणि अंकुराला मातीतून जीवनसत्व मिळतं, म्हणूनच त्यातून रोप आणि वृक्ष विलसित होतात। भूक लागते म्हणूनच आपण जेवतो, आणि आंतरिक प्रेरणा असते म्हणूनच आपण काम करतो। जीवमात्राच्या शरीरात मोठी यंत्रणा कार्यरत असते, म्हणून खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं। औषधी वनस्पतींची निर्मिती, म्हणूनच रोगांपासून आपलं संरक्षण होतं। इत्यर्थ एकच की प्रत्येक घटनेचा, वस्तूचा आणि शक्तीचा कुणीतरी निर्माता हा असतोच। कधी तो प्रगट असेल, कधी अप्रगट असेल। शब्द उच्चारले जातात तेव्हा मुख हा त्याचा निर्माता असतो, तेच शब्द वैचारिक अवस्थेत असतात तेव्हा मन हा त्याचा अप्रगट निर्माता आहे। पण निर्माता हा आहेच। प्रत्येक घटना, वस्तू वा शक्ती यांचाही स्थूलातील प्रगट आणि सूक्ष्मातील अप्रगट निर्माता हा असणारच। सर्व घटना, वस्तू आणि शक्ती यांच्या एकत्रीकरणातूनच विश्व प्रगटपणे उदयाला आलेले दिसते, म्हणून त्याचा निर्माता असणे हे निःसंशय। विश्व हे अनेक वस्तूंचं, घटनांचं, शक्तींचं आणि घटकांचं मिळून तयार झालेले आहे। यातील प्रत्येक गोष्ट स्थूलात येण्यापूर्वी सूक्ष्म अवस्थेत क्रियाशील असते। जसे मिरचीचा आकार, वास आणि चव हे आधीच्या फुलातच क्रियाशीलत्वाने अवगुंठित झालेले असतात, ते अप्रगट असतात, परंतु त्यांचाही निर्माता असणे अपरिहार्य आहे। एवंच प्रत्येक वस्तू, शक्ती वा घटना यांच्या प्रगट आणि अप्रगट अशा दोन्ही अवस्थांचा निर्माता हा कुणीतरी आहेच, म्हणजेच अवघ्या विश्वाचा निर्माता कुणीतरी आहे। विश्वाच्या अगदी जडणघडणीचा जरी विचार केला तरी जडणघडणीच्या प्रत्येक प्रक्रियेचा अप्रगट निर्माता तर आहेच, परंतु विश्वातील वैज्ञानिकांनी मानलेली जी मूलद्रव्ये आहेत त्यांचा तरी निर्माता मानावा लागेलच ना। आणि तो तर प्रगट आहे, कारण मूलद्रव्य ही प्रगट आहेत आणि त्यांच्याच जडणघडणीतून विश्व प्रत्यक्षात प्रगट होत असतं। विश्वाची निर्मिती हेच ईश्वरी कार्य होय। त्याच्या प्रगट आणि अप्रगट कार्याचा शोध घेताना मानवी मनस्तिमित होतं, बुद्धी कुंठित होते, बुद्धी कुंठित होऊन जे तिथेच थबकले, भांबावले, ते ईश्वराचे अस्तित्व मानेनासे झाले. ज्यांनी बुद्धी कुंठित झाली म्हणजे काय झालं ह्याचाच आणि त्या बुद्धीच्या मूळ रूपाचा शोध घेतला, ते मन आणि बुद्धीच्या अतीत झाले आणि तिथेच त्यांना ईश्वर अकळला. मन आणि बुद्धीपासून तो अंतरहित अनंत विश्वाचा निर्माता, उत्पत्तीकर्ता ईश्वरच होय, हेच त्यांच्या संशोधक आणि ज्ञानी प्रज्ञेला संवेदित झाले. सोहम हंसहा.